हाथों से
मग हातो से तुम्ही परत डबिंग करायला हवं, तोच ठेवलाय
मग. आता करू का डबिंग?
करा मग तिथून
फक्त हातो से घे.
नाही नाही अर्धी लाईन पंच करू
आपण. हा करू.
अपने हाथों से निवाला साई जी सबको दिख. भिक्षा मांगे साई नाथो दान धर्म सिखलाए. अपने हाथों से निवाला साई जी सबको खिलाए. भिक्षा मांगे साई नाथो दान धर्म सिख.
दान धर्म सिख लाए. दान धर्म सिख लाए. भिक्षा मांगे साई नाथो दान धर्म सिख. दान धर्म सिख लाए.
जास्त वाटत ना.
भिक्षा मांगे साई नाथो दान धर्म सिख लाए. गे
भिक्षा मांगे साई नाथो दान धर्म सिख लाए.
दान धर्म सिख लाए. दान धर्म दान धर्म सिखला. दान धर्म सिखला. दान धर्म सिखलाए.
दान धर्म
साई.
हा जॉईन काय वाटतो
बघा.
सेकंड वाली चलो.
साई जी सबको खिलाए. ये
हाथों से निवाला म्हणला.
हाथों से निवाला साई जी सबको खिलाए. साई जी सबको खिलाए.
लवकर आलं.
अपने हाथों से निवाला साई जी सबको खिलाए.
सिखलाय. तिथपर्यंत आला तेवढा घे. लाय तेवढा म्हणत येऊ का? अख्खाच पंच कधी तर हे करतो, जॉईंट करतो.
ती म्हणत येऊ
लागला. दान धर्म सिखलाय आपण एवढं म्हणतो.
तसं करता.
हा
मग तो पंच पाहिजे होता.
तुला ते पंच पण मिळालं ना. आता
आता कर
झोला. ही लाईन घ्यायची का?
इंसा हो या बेजुबान हो. इंसा हो या बेजुबान सबका है साई झोला.
साई का झोला.
साई का झोला. इंसा हो या बेजुबान सबका है.
सबका है साई का झोला.
असं आहे. इंसा हो या बेजुबान हो. हो इंसा हो या बेजुबान सबका है साई का झोला. सबका है साई झोला. सबका साई झोला. त्याचा पण अर्थ खूप सुंदर म्हणतो ऍक्च्युली. म्हणजे कोणाला काय कमी पडू देत नाही असं पण अर्थ होतो त्याचा. साई का झोला म्हणजे ती ती झोळीच आहे त्याची. असं होत. सबका है साई झोला. होय का? मी आधी बोललेलो लाईन
आहे ना ठेवले.
अर्थ नाही. अर्थपूर्ण आहे का पण ते. अर्थ उलट करा. खूप छान आहे त्याच्यापेक्षा. साई का झोला म्हणजे त्याच्या झुळीत आहेत सगळे असं होतंय. आणि ती झुळी सगळी माणसं त्याच्या साईचा झोला आहे. म्हणजे ही जी आहे सगळी
विश्वताक त्या झोळीमध्ये. विश्वताक झोळीमध्ये.
हा असं होतं अर्थ.
सेम सेम घेऊ.
इन्सा हो या बेजुबान हो.
ऐका.
इन्सा हो या बेजुबान हो.
आले वाटत.
घेऊन लागली
बघा बरं. ऐका ते आलंय वाटतं.
थोडं
नाही लागलं.
आता नवीन घे.
इंसा हो या बेजुबान हो. इंसा हो या बेजुबान सबका है साई झोला.
सेव करू सबका है साई
सबका है साई झोला
सबका पसंद
बेजुबान सबका है साई झोला
चपड़े
मस्त मलंग मौला मस्त मलंग मौला
फॉलो करते हो
हम्म
Yeah.